सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. महाविकास आघाडीचीही उद्या संध्याकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात संबोधित करतील. दरम्यान येत्या 3 तारखेला पुण्यात राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच प्रियंका गांधी देखील पुण्यात रोड शो घेणार आहेत असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. सर्व जातींना न्याय देण्याचा आणि जातीनिहाय जनगणना करण्याचा काँग्रेसचा आग्रह आहे असं पटोले म्हणाले. वंचित बहुजन आघाडीसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचं लोकसभेतलं खातं नक्की उघडू असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात व्यक्त केला. वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात आंबेडकर यांच्या उपस्थितीत झाली त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक मतदाराला मतदार चिठ्ठी देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिले आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्यांचं नियोजन कृषी विभागानं केलं आहे. त्यासाठी 36,766 क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. खरीप हंगामासाठी 2,12,000 टन खत पुरवण्याचं नियोजनही केल्याचं काचोळे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर आणि बारामती तालुक्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करणारं नाझरे धरण कोरडं पडल्यानं स्थानिक नागरिकांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. या धरणातील जलाशयावर अवलंबून असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील काही कुटुंबांनी आपलं गाव सोडून पाणी मिळेल तिकडे भटकंती सुरू केली आहे. येत्या 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मतदार पाण्यासाठी घरदार सोडून बाहेर जाऊ लागल्यानं राजकीय पक्षाकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. सुमारे 1.5 TMC क्षमता असलेल्या या नाझरे धरणातून पुरंदर तालुक्यातील 35 आणि बारामती तालुक्यातील 19 गावांना पाणीपुरवठा केला जातो. पुण्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालय क्षेत्रातल्या युद्ध स्मारकाजवळ संविधान उद्यान उभारण्यात आलं आहे. या उद्यानाचं उद्घाटन नुकतंच दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते झालं. सशक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येकाच्या मनात संविधानाविषयी आत्मीयता असणं महत्वाचं आहे असं लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यावेळी म्हणाले. दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई कनिष्ठ गट अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत पुण्याच्या गौरव भोसले या धावपटूनं रौप्य पदक मिळवलं आहे. 20 वर्षाखालील गटात 3,000 मीटर धावणे प्रकारात त्यानं ही कामगिरी केली. पुणे शहरातील काही भागासह जिल्ह्यातील अनेक भागात तापमानाचा पारा अचानक वाढला असून त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केलं आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून शहराच्या कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, वडगाव शेरी या भागासह अन्य काही भागात आणि जिल्ह्यातल्या शिरूर, तळेगाव, ढमदरे परिसरासह अन्य काही तालुक्यात 43° सेल्सिअस तापमानाची नोंद होत असून वाढत्या उष्म्यानं नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरातील शीतपेय विक्री करणाऱ्या दुकानात गर्दी वाढू लागली आहे. आगामी 4 ते 5 दिवस तरी तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या कालावधीत कुठंही पूर्वमोसमी पावसाची शक्यता नसल्यानं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान पुणे आणि परिसरात आज कमाल 42° तापमानाची नोंद झाली. उद्याही कमाल तापमान 40°च्या पुढेच असेल आणि आकाश निरभ्र असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.